आणि पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या निमाणे सप्तकात कॅनडातल्या कनानस्की हांगा जावपी G7 शिखर सभेत वाटककार जावपाचे आसात. महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यात 1 कोटी रुपया एकठांय इनाम आशिल्ले 12 कट्टर नक्सली सुरक्षा दळा मुखार शरण आयल्यात. आयज देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी ईद उल जुहा ही परब धर्मीक उर्बे उमेदीन मनयतात. आनी फ्रेंच उक्त्या टेनिस सर्तीत आयज बायलांच्या एकोड्या किताब सर्तीत आरिना साबालेंका कोको गॉफ हाचे आड खेळटली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या निमाणे सप्तकात कॅनडातल्या कनानस्की हांगा जावपी G7 शिखर सभेत वांटेकार जावपाचे आसात. काल प्रधानमंत्री मोदी हांकां कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी हांचो फोन आयिल्लो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी कार्नी हांकां हालींच मेळिल्ल्या वेंचणुकेंतल्या जैताक लागून परबीं दिल्या आनी कनानस्की हांगा जावपी G7 शिखर सभेत आमंत्रण दिल्ल्या खातीर तांचे उपकार मानल्यात. भारत आनी कॅनडा परस्पर आदर आनी हितसंबंधांनी नव्यान उर्बेन एकठांय येवन काम करतले अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. ह्या शिखर सभेत कॅनडाच्या प्रधानमंत्र्यांक मेळपाची आस्त बाळगिता अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. 1 कोटी रुपया परस चड एकठांय इनाम आशिल्ल्या 12 कट्टर नक्सली लोकांनी काल राज्यातल्या गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांच्या हजेरेंत शस्त्रां दवरून सुरक्षा दळा मुखार शरण आयल्यात. मुखेलमंत्री फडणवीस हांणी महाराष्ट्र छत्तीसगड शिमेचेर आशिल्ल्या जिल्ह्यातल्या पयसुल्या कवांडे गांवांक भेट दिल्ली. नक्षल प्रभावीत वाठारांत प्रवेश करपी ते पयले मुखेलमंत्री थारल्यात. हे भेटी वेळार 12 भियेल्ल्या अतिरेक्यांनी आपली शस्त्रां दवरली आनी गडचिरोली जिल्हो प्रशासन पुलीस आनी सुरक्षा दळा मुखार ते शरण आयले. मुखेलमंत्र्यांनी तांकां संविधानाची प्रत भेटयल्या. ह्या वेळार पत्रकारांकडेन उलयतना मुखेलमंत्र्यांनी सांगले की शस्त्रांचो त्याग केल्ले लोक मुखेल प्रवाहात सामील जावपाक सोदतात, तशेंच देश आनी संविधानाकडेन निश्ठेन रावपाक सोदतात. जम्मू काश्मीरात काल उक्तावण जाल्ले मेगा मुळावे साधन सुविधा प्रकल्प ह्या वाठाराच्या उदरगत प्रवासात एक महत्वाचे वळण आसात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. प्रधानमंत्र्यांनी काल जम्मू काश्मीरात 46,000 कोटी रुपया परस चड मोलाचे जायते उदरगत प्रकल्प सुरू केले. हातूंत कत्रा हांगाचो चेनाब आनी आंजीखाड पूल, उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्ग प्रकल्प, 2 वंदे भारत रेल्वे आनी जम्मूतल्या नव्या वैजकीय महाविद्यालयाची बुन्याद ह्या प्रकल्पांचो आस्पाव आसा. अत्याधुनीक चिनाब पुलाक लागून जम्मू आनी श्रीनगर हांचे मदलो संपर्क सुदारतलो हाचेर भर दिताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्ग प्रकल्प हो नव्या सशक्त जम्मू काश्मीराचे प्रतीक आसून भारताच्या वाडट्या बळग्याची एक मोठी घोषणा करता. आयज देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी ईद उल जुहा वा बकरी ईद ही परब धर्मीक उर्बे उमेदीन मनयतात. ईदगाह आणि मशिदीत लोक नमाज पठण करतात. गोयचे राज्यपाल P.S. श्रीधरन पिल्लई आणि मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी गोयच्या लोकांक आणि खासा करून मुस्लिम भावांक बकरी ईदाची परबी भेटयल्या. राज्यपाल P.S. श्रीधरन पिल्लई हांणी आपल्या संदेशात म्हणा की भारतात आणि संसारभर ईद उल जुहा पारंपरिक उमेदीन आणि खोशयेन मनयतात. ही परब क्षमा आणि दान धर्माचे प्रतीक असून समाजातल्या वांगड्या मदीं एकसार वाढयता. ह्या प्रसंगाचेर सगळ्या धर्मातल्या लोकांक शांती, मोग, इश्टागत आणि परस्पर समजुतींनी एकठांय रावपाचे आवाहन करता अशें राज्यपालांनी सांगला. बकरी ईदाच्या सणावरवी लोकां मदीं एकजूट, शांतीकाय, दया, करुणा आणि मोगाची भावना वाडीक लागता. ह्या प्रसंगार आमी सगळ्यांनी समाजाच्या आणि राज्याच्या उदरगती खातीर एकवटान वावर करपाक कटिबद्ध जाऊया अशें मुखेलमंत्र्यांनी आपल्या संदेशात सांगला. ह्या उत्सवाक ईद अल अधा वा ईद उल आझा अशें लेगीत म्हणटात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. या सप्तकात सुरवेक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल जैता उपरांत चिन्नस्वामी स्टेडियमाच्या भायर जाल्ल्या चेंगराचेंगरीत 11 जणांक मरण आयिल्ल्या घडणुकेविशीं ह्या विशींची चौकशी कर्नाटक पुलिसांनी चड खर केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनाच्या कांय वांगड्यांसयत हेरा आड कार्यावळ वेवस्थापनात चुको जाल्ल्यान नवो प्राथमीक म्हायती अहवाल दाखल केला. हाचे पयली आरसीबीच्या कार्यावळ वेवस्थापन फर्म डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्सा आड एफआयआर दाखल केली. राज्य क्रिकेट संघटनेन दाखल केल्ले याचिके उपरांत कर्नाटक उच्च न्यायालयान बंगळुरू पुलिसांक संघटनेचे अध्यक्ष रघुराम भट, सचिव ए शंकर, खजिनदार ई एस जयराम सयत केएससीएच्या 3 पदाधिकाऱ्या आड कसलीच जबरदस्तीची कारवाय करची न्हय असे निर्देश दिल्यात. न्यायमूर्ती कृष्ण कुमार हांणी हो अंतरीम आदेश जारी केला आणि फुडली सुनावणी सोमारा दवरल्या. भारतीय महाकाव्याचे खोलायेन गिन्यान आणि मराठी साहित्याच्या योगदाना खातीर नामना मिळिल्ले विद्वान आणि लेखक दाजी पणशीकार अल्पकाळाच्या दुयेसाक लागून महाराष्ट्राच्या ठाणे हांगाच्या त्यांच्या निवासस्थानार संसाराक अंतरले. त्यांची पिराय 92 वर्सांची आशिल्ली. आयज जवाहर बाग मसणभुयेंत त्यांचे कुडीचेर निमणे संस्कार जातले. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी तांचे मरणाचेर दुख उक्तावन तांकां श्रद्धांजली ओपल्या. भारतीय संस्कृताय आणि संत साहित्याची गिरेस्तकाय उक्तावपी विद्वान परंपरेत ते महत्वाचो दुवो आशिल्ले असे फडणवीस हांणी म्हळा. फ्रेंच उक्त्या टेनीस सर्तीत आयज सांजे बायलांच्या एकोड्या किताब सर्तीत पहिल्या क्रमांकाची आरिना साबालेंका संवसारीक क्रमांक 2 कोको गॉफ हाचे आड खेळटली. बेलारुसाची साबालेंका हिणे पोलंड खेळगडी इगा स्विटेक हिका 7-8, 4-8, 6-8-0 अशा सेटांनी, जाल्यार अमेरिकन गॉफ हिणे उपांत्य फेरयेत फ्रांसाची लॉयस बॉयसनाक 6-8, 1-6, 8-2 अशा सेटांनी हारयल्ले. दादल्यांच्या एकोड्या सर्तीत संवसारीक क्रमांक 1 जानिक सिनरान दुसरे क्रमांकाचे कार्लोस आल्कारेस हाचे कडेन खिताबा खातीर संघर्ष सुरू केला. नॉर्वेचो बुद्धिबळ ग्रँडमास्टर मॅक्सन कार्लसन हाणे स्टँगवेंगरात नॉर्वे बुद्धिबळात 7वो किताब जिखला. निमाण्या फेरयेत अमेरिकन ग्रँडमास्टर फाबियानो कारुआनान स्टार भारतीय बुद्धिबळ खेळगडो डी गुकेशाक हारयलो आणि 3 पुराय गूण मेळतकच 5 फावटी संवसारीक विजेतो जाल्ल्या मॅक्सन कार्लसन हाणें खिताब जिखलो. भारतीय अर्जुन एरिगेसी आड बरोबरी करून डिफेंडिंग चॅम्पियन कार्लसनान 16 गूण मेळून सर्त सोपयली. फाबियानो कारुआनान 15.5 गूण मेळून दुसरो क्रमांक मेळयलो, जाल्यार सध्याचो संवसारीक जैतिवंत डी गुकेशाक 14.5 गूण मेळून तिसऱ्या क्रमांकाचेर समाधान मानचे पडले. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा ह्या वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आयएमडीन सांगले की ईशान्य वाठारात पावस फुडे 7 दीस चालूच उरपाची शक्यताय आसा. आंध्र प्रदेश दर्यादेग, तेलंगणा, रायलसीमा आणि कर्नाटकातल्या दक्षिण द्वीपकल्प वाठारात तसेच विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशा हांगा ह्या महिन्याच्या 10 तारखेमेरेन गडगड वारे आणि जंगलांसयत पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. फाल्यां मेरेन उदेंत राजस्थानात कमी ते मध्यम पावस पडपाचो अदमास आसा, जाल्यार फुडल्या 2 दिसांत अस्तंत राजस्थानात तुल्लाचे वारे व्हावपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या निमाणे सप्तकात कॅनडातल्या कननस्की हांगा जावपी G7 शिखर सभेत वांटेकार जावपाचे आसात. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात 1 कोटी रुपया एकठांय इनाम आशिल्ले 12 कट्टर लष्करी सुरक्षा दळा मुखार शरण आयल्यात. आयज देशाच्या वेगवेगळ्या वाठारांनी ईद उल जुहा ही परब धर्मीक उर्बे उमेदीन मनयतात. आणि फ्रेंच उक्त्या टेनीस सर्तीत आयज बायलांच्या एकोड्या खिताब सर्तीत आरिना साबालेंका कोको गॉफ हाच्या आड खेळटली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.